सोमवार दिनांक 15 डिसेंबर 2003
वंदे परमानंद माधवम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। स्वामी स्वरूपानंदांची शंभरावी जयंती, माझ्या कल्पनेप्रमाणे 100 वर्ष पूरी झाली। जयंती उत्सव जो मागच्या वर्षी सुरू झाला त्याला 100 वर्ष पूर्ण झाली। आज त्यांचा जन्मदिवस आहे। संतांचा एक उपकार आपल्या सर्वांवर स्वाभाविक उपकार असा असतो। आपल्याकरता भगवंत आहेत ही गोष्ट खरी आहे, तरी देखील संत आपल्याला भगवत दर्शनापर्यंत नेऊन पोहोचवतात। भगवंताच्या स्वरूपाची ओळख संतांमुळे आपल्याला होते। संतांमुळे आपल्याला आपल्या आत आणि जगतामध्ये सर्वत्र परमात्मा भरून राहिलेला आहे। त्या परमात्म्याचं आपण दर्शन घेऊ शकतो। अशा प्रकारचं आत्मविश्वासपूर्वक प्रतिपादन संत करत असल्यामुळं संतांमुळं आपल्याला त्यासंबंधीचं बळ देखील प्राप्त होतं। स्वरूपानंदांचं जे चरित्र आहे ते चरित्र अलीकडच्या म्हणजे गेल्या 100 वर्षांमध्ये जे संत होऊन गेले त्या संतांमध्ये एक विलक्षण अद्भुत असं चरित्र आहे। मुख्यतः स्वरूपानंदांचं जे चरित्र आहे ते चरित्र गूढ नाही, चमत्कारांनी भरलेलं नाही। तसंच मानवी जीवनाच्या अवाक्यात परमात्मा प्राप्ती आहे असं सांगणारं शिकवणारं असं स्वरूपानंदांचं जीवन आहे। त्यांचा जन्म 1903 साली 15 डिसेंबर 1903 साली झाला आणि एक ध्येयवादी असं जीवन ते जगू इच्छित होते। आणि त्यांनी ते ध्येय गाठलं, पूर्ण केलं। स्वरूपानंदांच्या त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांवरून त्यांच्या ध्येयाबद्दल आपल्याला कल्पना येते। असं म्हणतात की जगी जन्मनी अभिनव जीवन सत कविवर होईन, स्वानुभवांत स्फूर्त नवरसी सत्य काव्य निर्मिन। जगी जन्मनी अभिनव जीवन गायक वर होईन, अनुभव सप्त स्वरी सदोदित सत्य गीत गाईन। जगी जन्मनी अभिनव जीवन तंतकार होईन, अनुभव वीणे तून सुसंगत सत्य स्वप्न काढीन। जगी जन्मनी अभिनव जीवन चित्रकार होईन, अनुभव फलकावरी निज करे सत्य चित्र रेखीन। जदि जन्मनी अभिनव जीवन शिल्पकार होईन अनुभवशील तुनी कोरुनी सत्य मूर्ति काढ़ीन। जदि जन्मनी अभिनव जीवन बागवान होईन स्वानुभव सुधा शिंपुनी वसुधा नंदन वन बनवीन। आपलं जीवन आपल्याला कसं जगायचं आहे, आपण कोण होऊ इच्छितो, कसं होऊ इच्छितो या संबंधी त्यांनी जे म्हटलेलं आहे काव्यामध्ये ते आपण पाहतो आहोत। काही एक मी होईल, काही होण्याची स्वप्न जरूर पाहता आली पाहिजेत, पण जे होईल ते अनुभव घेऊन त्यासंबंधी परिपूर्ण असं मी जीवन जगेन असं त्यांना म्हणायचं आहे। अगदी मी जरी बागवान झालं तरी देखील माझं जीवन मी नंदनवन फुलवण्यामध्येच खर्च करीन आणि ते देखील स्वानुभव सुद्धा स्वतःच्या अनुभवाची सुद्धा अमृत शिंपुनी वसुधा नंदनवन बनवीन। जे जे काही करीन तर ते स्वानुभवानी करीन। जर सत कवीवर व्हायचं असेल तर काव्य निर्माण करीन, पण ते स्वतःचा अनुभव घेऊन मग निर्माण करेल असं ते म्हणतात। त्यांच्या जीवनामध्ये त्यांना एका सत स्वरूप परमात्म्याला भेटण्याची जी तीव्र तळमळ ओढ लागून राहिलेली होती त्या तळमळी सकट ती तळमळ पूर्ण करून मी उत्तम जीवन जगेन असं ते म्हणतात। आणि खरंच ते सत कवीवर झालं। ज्ञानेश्वर महाराजांना ते नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत कवीवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत असं म्हणतात। ज्ञानेश्वर महाराजांनी जे जे म्हणून लिहिलं त्या सर्वांवर अभंगात्मक अनुवाद स्वरूपानंदांनी केलेला आहे। ज्ञानेश्वरी स्वरूपानंदांची अभंग ज्ञानेश्वरी, चांगदेव पासष्टी स्वरूपानंदांची अभंग चांगदेव पासष्टी, अमृतानुभव स्वरूपानंदांचा अभंग अमृतानुभव। ज्ञानेश्वर महाराजांच्या परंपरेमधले नाथ संप्रदायी गुरु त्यांना बाबा महाराजांच्या रूपाने मिळाले। बाबा महाराज हे त्या काळामध्ये पुण्यात एक चांगलं काम करून राहिलेले होते। सुरुवातीला त्यांची बदलीची नोकरी असल्यामुळं त्या प्रकाराने ते पुण्याबाहेर होते, पण नंतर ते पुण्यात आले। इथं गाडीखान्यापाशीच त्यांचा वाडा देखील होता। स्वरूपानंद बाबा महाराजांकडे गेले याचं कारण स्वरूपानंदांची जी प्रकृती होती त्या प्रकृतीमध्ये परमार्थाची विलक्षण उर्मी होती, परमार्थ करण्याची अत्यंतिक इच्छा आणि ओढ त्यांना होती। आणि त्यांचे मामा काकासाहेब गोखले त्यांनी स्वरूपानंदांचा अनुग्रह घेतलेला होता आणि त्यांच्याकडून ते स्वरूपानंदांविषयी काही ना काही ऐकत असत। एकदा श्री केशवनाथ केवी गोखले यांचं म्हणजे त्यांच्या मामांचं त्यांना पावसमध्ये पत्र आलं की सद्गुरूंच्या दर्शनासाठी म्हणून मी तुला घेऊन जाऊ इच्छितो. मुंबईमध्ये असताना मामांच्या घरी राहत असताना मामांचं जीवन त्यांनी जवळून पाहिलेलं होतं आणि त्यांना देखील मामांचे जे गुरु होते बाबा महाराज वैद्य गणेशनाथ महाराज त्यांना भेटण्याची तीव्र तळमळ आणि ओढ देखील होती. त्या प्रकाराने आपल्या मामांबरोबर स्वरूपानंद प्रथम गणेशनाथ महाराजांकडे गेले आणि त्यावेळेला गणेशनाथ महाराजांकडून त्यांनी अनुग्रह घेतला. गणेशनाथ महाराजांना त्यांनी माझा आपण स्वीकार करावा अशी विनंती केली, अशा शब्दामध्ये विनंती केली आणि गणेशनाथ महाराजांनी त्यांना अनुग्रह दिला. गणेशनाथ महाराजांनी अनुग्रह दिल्यानंतर स्वरूपानंदांनी अतिशय तळमळीने श्रद्धेने विश्वासाने साधना करायला सुरुवात केली. जशी तळमळीने श्रद्धेने आणि विश्वासाने साधना करायला सुरुवात केली तसंच परमार्थाची जी प्रमेय आहे ती प्रमेय आपल्या बुद्धीने समजून घेण्यास सुद्धा सुरुवात केली. तळमळ श्रद्धा आणि विश्वास या गोष्टी एका बाजूला आणि एका बाजूला गीता ज्ञानेश्वरी अशा प्रकारचे अद्वैत ग्रंथ आणि उपनिषद बाबा महाराजांच्या तोंडून त्यांनी उपनिषदांचं श्रवण केलेलं होतं. उपनिषदांचा अर्थ गणेशनाथ महाराज सांगत असत आणि त्यांनी एका मित्राला लिहिलेलं असं पत्र आहे की सद्गुरूंच्या मुखातून उपनिषद आणि उपनिषदाचं अंतरंग मी समजून घेतो आहे सध्या आणि माझे दिवस फार आनंदात आणि चांगले चाललेले आहेत. या अभ्यासाची गोडी अवीट आहे असं त्यांनी पत्रामध्ये लिहिलेलं आहे. अशा प्रकारे त्यांचा अभ्यास चालू होता. ते रोज नियमाने गणेशनाथ महाराजांकडे जात असत आणि श्रवण करत असत. त्या काळी गणेशनाथ महाराज आपण जसे सोहम ध्यान साधना मेळावा असा कार्यक्रम करतो अथवा एखाद्या शिबिरामध्ये परिपूर्ण असा कार्यक्रम करतो तशा प्रकारचे कार्यक्रम ज्ञानेश्वरीचं वाचन प्रवचन ध्यानाविषयी मार्गदर्शन नामस्मरण अशा प्रकारचे कार्यक्रम इथं अहिताग्नी राजवाड्यांचा वाडा होता आता ते राजवाडे मंगल कार्यालय त्या वाड्यामध्ये त्यांचे मेळावे भरत असत. त्याला देखील स्वरूपानंद उपस्थित राहत असत. बाबा महाराजांचं ज्ञानेश्वरीवर अत्यंतिक प्रेम होतं. म्हणजे ज्ञानेश्वरीला ते ओव्यामध्ये कधीही त्यांनी स्पर्श केला नाही. ते सोवळं नेसून ज्ञानेश्वरी वाचत असत इतकी त्यांची ज्ञानेश्वरीवर निष्ठा होती. ती त्यांची नित्य वाचनातली जी ज्ञानेश्वरी होती ती ज्ञानेश्वरी जीर्ण झालेली आहे असं त्यांच्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा आपल्या सुवाच्या हस्ताक्षरामध्ये अत्यंत कष्ट घेऊन खपून त्यांनी सर्व ज्ञानेश्वरी लिहून काढली आणि आपल्या सद्गुरूंना अर्पण केली. त्यांचा जो काव्य करण्याचा असा छंद होता तोही या दरम्यान खऱ्या अर्थाने त्यांच्यापाशी येऊन चिकटला जडला. स्वरूपानंदांनी आपल्या सद्गुरूंना ज्ञानेश्वरी अर्पण केल्यानंतर आणि साधना चालू असताना आणि साधनेतलं अंतरंग आपल्याला उलगडत आहे अशी प्रतिती येऊ लागल्यानंतर एक पत्र लिहिलेलं होतं. ते पत्र ओवीबद्ध होतं, 9 ओव्यांचं पत्र असं त्यांनी गणेशनाथांना लिहून दिलं. ते पत्र वाचल्यानंतर गणेशनाथ महाराजांनी अरे तू तर स्वरूपानंदाचा अधिकारी झालास असे उद्गार काढले होते. ते नवरत्नहार या नावाने प्रसिद्ध आहे. या दरम्यान स्वरूपानंद साधारणपणे 25 ते 27 अशा वयामध्ये असावेत. ते पत्र असं आहे, त्या ओव्या अशा आहेत. त्या ओव्या वाचल्यानंतर त्या वयात त्यांची जी तयारी होती ती तयारी आपल्या लक्षात येते. जय जय जी जगदात्मया, सद्गुरूंना लिहिलेलं पत्र आहे. सच्चिदानंद सूर्या स्वामी समर्था सद्गुरु राया गणेश रूपा करोमी आत्मत्वे वंदन. एक साधक आपल्या सद्गुरूंना कसे लिहिल याचा आदर्श नमुना म्हणून या 9 ओव्या आहेत. करोमी आत्मत्वे वंदन, मी आपल्याला वंदन करतो आहे, पण आत्मभाव राखून मी वंदन करतो आहे. तसंच आपण परमात्मा आहात हे जाणून आणि मी आत्मा आहे, सच्चिदानंद आत्मा आहे हे जाणून परत माझा देह तुम्हाला वंदन देखील करतो आहे, मी नम्र देखील आहे तुमच्या चरणी. करोनी आत्मत्वे वंदन घातले चरणी लोटांगण, सहज आले लीनपण कृपाबळे. जी प्रभू आपुला म्हणितला तेणे संसार मोक्षमय झाला. कितव्या वर्षी काढलेले उद्गार आहेत बघा. देखे उन्मेष उदय जला नित्य नवा, तुटला विषयांचा लाग तरुण वयामध्ये ते म्हणतात. निमाला जन्म मरणाचा भाग, तुटला जीवदशा पांग सामरस्ये. जीवदशा समरस झाल्यामुळं, आपल्या स्वरूपाशी एकरूप झाल्यामुळं आता राहिली नाही. देही अहंता नुरली वृत्ती स्वरूपी दुराल. माझ्या ज्या काही वृत्ती होत्या त्या वृत्ती स्वरूपाच्या ठिकाणी विरून गेल्या. द्वैताद्वैत गिळवणी ठेली अखंडत्वे, सरली कर्मा कर्म विवंचना की आपैसी साध्य साधना. पुढे करोनी अकर्तेपणा ठाईंचाची, बोली अबोलता जाहलो सहज सुखे सुखावलो, धन्य धन्य देवा पावलो परमसिद्धी. स्वरूपी विश्वरूप देखील. का एखादा शिष्य सद्गुरूंचा आवडता होतो? कधीतरी शिष्याने अशा प्रकारचे उद्गार काढावेत अशी आणि प्रामाणिक प्रतिती घेऊन उद्गार काढावेत अशी सद्गुरूंची देखील अपेक्षा असते. ते उद्गार स्वरूपानंद काढत आहेत. स्वरूपी विश्वरूप देखिले, विश्वरूपी स्वरूप सामावले, स्वरूपा विश्वरूपा आदळे नित्यतत्व. स्वामींचा सेवकू जहालो तैये तुले भाग्य लाधलो, अक्ष अक्षयपदी लाचा बोलो ह्याची लागी। आणि या ओव्या वाचून ज्ञानेश्वर महाराजांनी केलेल्या काव्याच्या दर्जाचं हे काव्य इतक्या लहान वयामध्ये आपल्या एका शिष्याने आपल्याला अर्पण केलेलं आहे हे पाहून गणेशनाथ खरोखरच अत्यंत प्रसन्न झाले। त्यांनी अरे तू परिपूर्ण स्वरूपानंदाचा अधिकारीच झालास असे उद्गार काढले। नंतर त्यांनी अजून एक ओवी लिहिली नव गोविया नवरत्नहार स्वामी समर्पिला सादर तेने संतोषवनी उभयकर ठेविला माथा। त्यांनी संतोषून आनंदून अभयकर ठेविला माथा त्यांनी जे नंतर अनुवादात्मक ग्रंथ लिहिले त्याच्यातला अभंग अमृतानुभव हा एक विलक्षण ग्रंथ आहे। तसा अमृतानुभव हा ग्रंथ समजण्यासाठी खूप कठीण असा ग्रंथ आहे। अमृतत्वाचा जो अनुभव ज्ञानेश्वर महाराजांनी घेतला त्या अनुभवाबद्दल साक्षात्काराबद्दल त्यांनी जे लिहून ठेवलेला आहे तो अमृतानुभव ग्रंथ आहे। देवेची आपण देव भक्त व्हावे देवेची भजावे देवा लागी देवे देवासीच करावे अर्पण देवेची होऊन पूजा द्रव्य जैसे का डोंगरी कोरावे मंदिर मंदिरी सुंदर देवमूर्ती देवमूर्ती पुढे कोरावा पूजक पूजा द्रव्याधिक सर्व हिते पैसा कान व्हावा भक्तीचा व्यवहार एकाची साचार आत्मरूपी। स्वरूपानंदांनी केलेला हा अभंग आहे। ज्ञानेश्वर महाराजांच्या मूळ ओव्या आहेत देव देऊळ डोंगरू तुझे कोरोनी परिवारू पैसा भक्तीचा व्यवहारू कान होवावा अशी मूळ ओवी आहे। डोंगर कोरून त्या डोंगरामध्ये देव देऊळ खांब वगैरे सभामंडप आणि परिवारू म्हणजे भक्तीच्या उपचाराची सगळी साधनं म्हणजे समयी निरांजन फुलं अक्षता सगळ्या जशा दगडाच्याच कोरलेल्या असाव्यात देव देऊळ डोंगरू परिवारू की जे कोरोनी डोंगरू तैसा भक्तीचा व्यवहारू कान होवावा म्हणजे भक्त भगवंत आणि भक्तीची साधनं सर्व मिळून एक अंतिम भगवत स्वरूप आहे असं जे ज्ञानेश्वर महाराज कथन करतात त्याचं स्वरूपानंदांनी केलेलं अत्यंत सुलभ असं ओवीबद्ध हे अनुवादात्मक असं भाषांतर आहे मराठीतच पण अधिक अलीकडच्या अशा मराठीचं त्याच्यावरून त्यांच्या काव्यामधली ताकद लक्षात येते। स्वरूपानंदांचं जे जीवन घडलं तर ते जीवन घडण्यासाठी जर कोणती गोष्ट उपयोगाला आली असेल तर सद्गुरूंनी सांगितलेली जी साधन आहे तर ती साधना त्यांनी अतिव निष्ठेने केली। आणि निमित्त त्यांच्या स्वतःच्या आजारपणाचं झालं। त्याच्या आधी त्यांनी ती साधना निष्ठेनेच केलेली होती। आणि त्यांच्याविषयी स्वरूपानंदांनी गणेशनाथांनी तू तर स्वरूपानंदाचा अधिकारी झालास असे उद्गारही काढलेले होते. त्यांनी स्पर्श केलेला होता, तो स्पर्श अनुभवलेला होता. पण स्पर्श करणं निराळं, त्याचा अनुभव घेणं थोडा काळ ध्यानामध्ये निराळ आणि अखंड अनुभूती करता म्हणून तयार होणं ही गोष्ट अजून निराळी होती. ती गोष्ट साधकाच्या जीवनामध्ये क्रमाने घडत असते. त्याच्याबाबत ओढून ताणून या सगळ्या गोष्टी अलीकडे आणता येणं शक्य नसतं. तरी देखील अभ्यासाची तीव्रता ही एक महत्वाची वस्तू राहतेच. स्वरूपानंदांचं म्हणजे ते पूर्णपणाने त्यांचे विचार कर्ममार्गी होते. स्वामीजी असं म्हणत असत, माधवनाथ असं म्हणत असत की ते टिळकाईत होते, म्हणजे टिळकांना अनुसरणारे असे होते. आणि त्यांच्या तरुणपणी टिळकांनी देह ठेवल्यानंतर त्या दरम्यान ते मुंबईमध्येच होते आणि तो अफाट जनसागर लोटलेला. खरोखरच या देशाचं काय होणार टिळकांच्या नंतर अशा प्रकारची जी धास्ती सर्वांना लागलेली होती ती त्यांनीही स्वतःच्या बाबत अनुभवलेली होती. आणि तेव्हा जे टिळक भक्त होते तसे तेही टिळक भक्त होते. मात्र या सर्व गोष्टींना गणेशनाथांकडे आल्यानंतर एक वळण मिळालं. परमार्थाकरता आवश्यक असे संस्कार खऱ्या अर्थाने मिळाले. त्यांनी लिहिलेला जो ज्ञानेश्वरी नित्यपाठ आहे संपादित केलेला, त्याच्या 108 ओव्यांमध्ये जवळपास 50 ओव्या या कर्मपर आहेत. त्यामुळं जे एक अशक्तपणाचं असं जीवन त्यांच्या वाट्याला आलं, प्रारब्धवशात असं आपण म्हणू, त्यालाही निमित्त असं झालं की ते गावी गेले पावसला. त्यांचं लग्न ठरलेलं होतं, प्रेमविवाह ठरलेला होता, एका मुलीवर त्यांचं प्रेम होतं. त्या काळातली गोष्ट आहे. 1930 दरम्यानची, 27-28 सालच्या दरम्यानची अशी ही गोष्ट आहे. आणि मी कोकणामध्ये गावी जाऊन येतो म्हणून ते पावसला गेले आणि ते जर आजारी पडले नसते तशा पद्धतीने, तर माधवनाथांनी जे जीवन जगून दाखवलं ते जीवन स्वरूपानंदांच्या रूपाने आधीच पुणेकरांना पाहायला मिळालं असतं आणि महाराष्ट्रातल्या लोकांना पाहायला मिळालं असतं. संसार करूनच परमार्थ करायचा अशा प्रकारेच त्यांचे विचार होते. ते कर्मपरच जीवन जगण्याची त्यांची इच्छा होती. पण ते तिकडे पावसला गेल्यानंतर आजारी पडले आणि ताप उतरलेला असताना पण अशक्तपणा असताना नदीमध्ये पोहण्याचं निमित्त झालं आणि ताप उलटला. याच्यातून त्यांची शक्ती इतकी क्षीण झाली आणि त्यांना मृत्यूचा देखील एक भयंकर असा अनुभवही आला. ते त्या अनुभवाने फार कासावीस झाले. म्हणजे त्या रात्री आपण अगदी मरतो आहोत अशाच प्रकारे त्यांना अनुभव आला. त्यांनी लिहून ठेवलेलं आहे, शुक्ल पक्ष भृगु वासर रात्र आषाढींची नवमी 1856 शकाब्द उवृत्त्य पावलो आम्ही. आपण अगदी मेलोच असं त्यांना लक्षात आलं. जीव गुदमरला, कोंडला, जीव गेलाच या देहामधून, इतक्या तीव्रतेने मरणाचा अनुभव आला आणि भीती देखील वाटली त्यांना. आपण प्रत्यक्षात ही भीती वाटलेली असताना आणि अगदी मरतो आहोत असं वाटलं तरी देखील मृत्यू घडला नव्हता ना, त्यामुळे मात्र ते सावध झाले. आपला देह आता पडलेलाच आहे, आपण अनुभवलं ते खरं आहे आणि आता तोच मी आहे हे जे सद्गुरूंनी उपदेश केलेला आहे त्याप्रमाणेच आपण जीवन जगायचं, त्या अनुभूती करता जीवन जगायचं, कायम टिकणाऱ्या अनुभूती करता जीवन जगायचं असं त्यांनी ठरवलं. अखंड अभ्यासाविण साध्य नती समता चित्ताची असे सुकर का समशेरीच्या कसरत धारेवरची यावत सावत तावत सोहम स्मरण अखंडित जाण अढळ भाव सर्वथा असो मग जावो राहो प्राण. त्यांनी अत्यंत नेटानी आपल्याच श्वासावर सद्गुरूंनी जसं सांगितलेलं आहे तसं सोहमचं अनुसंधान ठेवायला सुरुवात केली आणि त्याचप्रमाणे जसं श्वासावर तसं एरवी देखील आपण परमात्म स्वरूपच आहोत या भावातच राहण्याचा अभ्यास करण्याकरता सुरुवात केली. कायम झाली अजूनी माऊली मत कर्माची राख डावी पाऊले भक्त वत्सले ब्रीब आपुले राख. एका बाजूनी निर्गुण निराकार अशा परमात्म्याचं ज्ञान होण्यासाठी म्हणून आकळण्यासाठी म्हणून साधना आणि दुसऱ्या बाजूनी अत्यंत भक्तीचा विचार अंतःकरणात जागा ठेवून त्यांनी साधना केली. निज शय्येवरी देह दिसे तरी असे किती दा दूर. मग ते अनुभवू लागले की आपण झोपलेले आहोत. अशक्तपणा तर असा आहे की आजार पण त्यांना तेव्हा नव्हतं पण अशक्तपणा इतका होता की ते उठू शकत नव्हते. पण ते म्हणू लागले की निज शय्येवरी देह दिसे तरी असे किती दा दूर मातृ चरण तल्लीन मन तदा नयनी लोटे नीर. वृत्ती अचुंबित जधी रंगली जगदंबेचा नामी पाप पुण्य संबंध संतुनी नित्य पुनित तदामी. स्वरूपानंद असं म्हणतात की अशा प्रकारे अभ्यास करत असताना एक दिवस मी परिपूर्ण झालो. त्यांना जर चीड कशाची असेल तर केवळ शास्त्र बोलणाऱ्या मंडळींची चीड होती. अनुभव न घेता केवळ शास्त्र बोलणाऱ्या मंडळींची चीड होती. त्यांनी एक पत्र लिहिलेलं होतं, त्या पत्रात असं लिहिलेलं होतं की सांप्रत काळी धर्माचं केवळ कलेवर शिल्लक राहिलेलं आहे आणि त्यातले प्राण तर कधीच निघून गेलेले आहेत. हे जर विचार पाहिले तर आजच्या तरुण मंडळींचे जे विचार आहेत त्यांना धर्म कशा करता आचरायचा, परमार्थ करून मिळणार काय, याच्या संबंधी समर्पक उत्तरं न मिळाल्यामुळं आजचा तरुण मनुष्य तरुण ज्या पद्धतीने बोलेल त्याच भाषेमध्ये ते त्या काळी बोलत होते. पुढे पुस्तकी विद्या तिकी अवघी पोपट पंची पुस्तक विद्या आता पुरे झाली. ते एका ठिकाणी असं म्हणतात की स्वप्नी अमृत पिऊन कुणाची अमर जाहली काया. तसं ही पुस्तकी विद्या आहे. प्रस प्रसन्न मन सहजासन सुवसन अर्धोन्मिलित नेत्र स्वस्थ अंतरी तत्पद चिंतन कोण करी दिनरात्र निधान सन्निध तरी घोरतमी इतस्ततः भ्रमलोमी ज्ञान किरण दर्शने आता सत प्रकाश अंतर्यामी। आणि अशा प्रकारे ज्ञान किरण दर्शन त्यांना होऊ लागलं, त्यांची एक ओळख जी सगळ्या महाराष्ट्राला झाली ती ओळख त्यांच्या अंगोपांगावर दिसायला सुरुवात झाली। सुहास्य वदन प्रसन्न दर्शन निर्मळ अंतःकरण नित मधु भाषण शुद्ध मन तथा सदैव सत्याचरण एवं षड्विध सज्जन लक्षण अंगी बाणता पूर्ण होतो वश परमेश वाहतो जगदंबेची आण। हे जे अमृतधारा म्हणून काव्य आहे शाकी वृत्तामध्ये केलेलं, हे काव्य त्या काळी जे 2-3 वर्ष अगदी अंथरुणामध्ये ते होते, अर्थात ते तशा प्रकारे अंथरुणातून थोडेसे चालण्या बोलण्यापुरतेच नंतर उठले, फारसे उठले नाहीत। ते काय अगदी नंतरच्या काळात सतत झोपून असायचे असं नाही, तरी देखील बेतानीच बाहेर येऊन बसत असत। एकूण अशक्त अशी शरीर प्रकृती नंतर त्यांची राहिली। पण सुरुवातीच्या 2-3 वर्षाच्या अत्यंत आजारपणाच्या अशा अवस्थेमध्ये त्यांनी लिहिलेलं हे काव्य आहे। त्यांचं ते स्वरूप पत्र मंजुषा हा जो ग्रंथ आहे, त्यांनी लिहिलेली पत्र, तर ती आता आपण नेहमीच पाहतो आहोत, सध्या अनुषंगिक साधना म्हणून पाहतो आहोत। त्यांनी 3 स्वतंत्र ग्रंथ लिहिले असं मी समजतो, त्याच्यापैकी एक म्हणजे अमृत धारा आता आपण वाचत होतो ते, दुसरं म्हणजे स्वरूप पत्र मंजुषा, आणि तिसरा ग्रंथ म्हणजे त्यांच्या अभंगांचा ग्रंथ, काव्यांचा ग्रंथ, संजीवनी गाथा या नावाने तो प्रसिद्ध झाला। त्यांचे जे अभंग आहेत ते पुष्कळ, माझी कल्पना आहे की 200-250 अभंग, 261 अभंग आहेत, आणि परिशिष्टामध्ये देखील अजून काही अभंग, 4-5 अभंग असे आहेत। हे सर्व अभंग त्यांची तळमळ दाखवणारे, त्यांची परिपूर्णता दाखवणारे, सद्गुरूंची कृपा त्याचा जो अनुभव त्यांना आला त्याचं वर्णन करणारे, चमत्कार आदी गोष्टींवर ढोंग म्हणून टीका करणारे, भक्तीपर नामपर सोहम साधना सांगणारे असे विविध प्रकारचे अनुभव अभंग आहेत। सद्गुरु गणनाथ उदार समर्थ घाली नयनात ज्ञानांजन सहज समाधी सापडले धन लाचावले मन तया ठाई चालता बोलता न ढळे आसन न भंगे ते मौन कदा काळी स्वामी म्हणे लाभे अविट आनंद लागलासे छंद स्वरूपाचा। आपली स्थिती कशी आहे हे सांगणारा हा अभंग आहे। शरण जाता रमावरा सर्व सुखे आली घरा रिद्धी सिद्धी उभ्या दासी सदा सादर सेवेसी अन्न दाहलो संसारी हरी रूप नर नारी, त्यांची दृष्टी कशी होती। स्वामी म्हणे सौख्य गंध वसे अंतरी गोविंद, कृपावंत भला सद्गुरु लाभला अंगीकार केला तेने माझा। अंतरीची खून दाखवोनी मज सोहम मंत्र गुज सांगितले, ठाईची लागली अखंड समाधी संपली उपाधी अविद्येची। स्वामी म्हणे देव सर्वत्र संचला संसार तो झाला मोक्षमय। हरी रूप ध्याता हरी नाम गाता हरीची तत्वता झालो आम्ही। आत्मरूप आता आघवा संसार खेली येर धार एक सरा। पावलो नैष्कर्म्य देही विदेहत्व, बघा अशा प्रकारचे उद्गार काढण्यासाठी देखील एक शहामत पाहिजे कि मी नैष्कर्म्य दशा पावलो, देहात असून मी विदेह स्थिती अनुभवतो आहे। डोळा परतत्व देखी येले, स्वामी म्हणे राहू भक्ती सुखी लीन, आणि एवढं झाल्यानंतर देखील स्वामी असं म्हणतात की भक्ती सुखाच्या ठिकाणी लीन होऊन राहू। हरीसी अर्पुन भोग मोक्ष, मी काही एक थोडे अभंग असं केवळ पाहतो आहे। माझे मजपाशी सापडले धन आनंदले मन, आत्मरंगी आनंदले मन आत्मरंगी। खूप गोड गेयता, सोडवे ना मज नित्य नवी गोडी, सेवितो आवडी ब्रह्मरस, सेवितो आवडी ब्रह्मरस ब्रह्मरस। माझे मज पाशी सापडले धन, करावा विचार आपुला आपण कोण मी, कोठून जन्म आलो जन्मोनिया काय करावे उचित, बरवे हिता हित विचारावे। देहांती मागुते कोठे जाणे असे, काय विश्व कैसे होय जाय। स्वामी म्हणे यत्ने घेता अनुभव, स्वामी म्हणे यत्ने ऐसा घेता शोध, होतसे प्रबोध अंतर्यामी। त्यांना सगुण दर्शन विष्णूंचं झालेलं होतं, आणि जेव्हा अशा प्रकारे विष्णूंनी त्यांना सगुण दर्शन दिलं तो प्रसंग त्यांच्या चरित्रामध्ये वाचायला सापडतो। तेव्हा आपल्या सद्गुरूंना ज्ञानेश्वरी लिहून दिलेला रामचंद्र गोडबोले तूच का, अशी त्या सगुण मूर्तींनी त्यांच्याकडे विचारणा केली असं त्यांनी लिहून ठेवलेलं आहे। हा भाव आहे, हे भावदर्शन आहे, याला तुम्ही खरंही म्हणू नका खोटंही म्हणू नका, खरं म्हणायचं नसेल तर खोटं तरी म्हणू नका। खरं म्हणू नका अशा करता मी म्हणतो की हा अनुभव त्यांच्यापुरता होता। त्यांना नंतर जेव्हा त्याच्या संबंधी विचारलं गेलं तेव्हा प्रत्येक वेळेला ते असं म्हणत असत की ते दर्शन क्षणिक होतं आणि माझ्यापुरतं होतं।
याही गोष्टीचं कुठलंही अवडंबर असं माजू नये अशी त्यांची इच्छा होती. रूप चतुर्भुज सुंदर सावळे आजिम्या देखिले श्रीहरीचे चरण सुकुमार कासे पितांबर वैजयंती हार कंठी साजे सुहास्य वदन राजीव लोचन मस्तकी भूषण मुकुटाचे शंख चक्र गदा पद्म करी शोभे सम्मुख हे उभे स्वामी म्हणे. या कॅसेटच्या आवाजाने मला जाग केला. आपली वेळ संपली. त्यांचे तळमळीचे देखील अभंग आहेत. असं नव्हतं की त्यांना त्यांच्या जीवनामध्ये तळमळीचा कोणताही अनुभव नव्हता. कागा माझा तुझ नये कळवळा उदारा दयाळा पांडुरंगा पांडुरंगा. खरं म्हणजे त्यांचं जे जीवन आहे ते जीवन असं पाऊन तासामध्ये वर्णन करणं म्हणजे स्वामीजींच्या भाषेमध्ये सर्कशीत स्टुलावर हत्तीला उभं करण्यासारखं आहे असं स्वामीजी म्हणत असत. ही गोष्ट खरी अशक्यच आहे. भावे राम कृष्ण बोलू प्रेमे कीर्तनात डोलू मन करो नी तल्लीन ध्यावु हरीचे चरण मन करो नी तल्लीन ध्या. तुझी धनी मी तुझा चाकर तुझाची आधार मज लागी बोलविसी तैसे बोले न वचन मज अभिमान कासयाचा काया वाचा मन तुझाची आधीन तुझा पायी लीन स्वामी म्हणे.
अनाथांचा नाथ पतित पावन सज्जन जीवन वासुदेव वासुदेव दुर्बलांचा वाली सखा दीन बंधू कारुण्याचा सिंधू वासुदेव वासुदेव अनाथांचा नाथ.
बैसोनी एकांती करी सोहम ध्यान तेने तुझे मन स्थिरावेल सोहम सोहम ऐसा शब्दाविण जप होता आपे आप चित्त शुद्धी कैसा शब्दाविण होतो सोहम ध्वनी घेई विचारोनी संतान पाशी स्वामी म्हणे जाई संतांसी शरण तेने उद्धरण होय तुझे. काय जेवढं वाचू तेवढं थोडं आहे.
देव पिसा झालो नामी आनंदलो आता नका बोलो तुझ्या गोष्टी प्रपंचाची वार्ता नय माझ्या कानी न देखे नयनी जन लोक जेथे पाहे तेथे दिसे वासुदेव वेडावला जीव जडे पायी.
मजा आहे. तुम्हाला हे सगळं जितका वेळ चालेल तितका वेळ हवंच आहे.
आपली वेळ संपलेली आहे. स्वामीजींना आवडायचा तो एक अभंग मी शेवटी म्हणतो आणि मग आपला हातचा स्वरूपानंदांचं स्मरण करणारा आणि त्यांचा जयंती उत्सव 100वी साजरा करणारा असा कार्यक्रम आपण संपू. येऊद खुमाईचा वरा, येऊद खुमाईचा वरा, हात देई ह्या पामरा, येऊद खुमाईचा वरा, बुडालो मी भव सागरी, बुडालो मी भव सागरी, धाव पाव गा लवकरी, धाव पाव गा लवकरी, येईर कुमाईचा वरा, नको पाहू माझा अंत, मी तो अजान पतित, मी तो अजान पतित, येईर कुमाईचा वरा, मजने पैल तीरा, मजने पैल तीरा, तुझी पतित पावन खरा, तुझी पतित पावन खरा, येईर कुमाईचा वरा, स्वामी म्हणे उडी घाली, ब्रीद आपुले सांभाळी, ब्रीद आपुले सांभाळी, येईर कुमाईचा वरा. हरिओम तत्सत. खरं म्हणजे स्वरूप पत्र मंजुषेतले देखील काही एखाद दुसरं पत्र वाचून दाखवायचं असं मी ठरवलेलं होतं, पण एवढं जे त्यांचं स्मरण आपण केलं तर ते स्मरण अशा करता केलं की त्यांच्या जीवनापासून आपण बोध घ्यायला पाहिजे म्हणून. थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे, पहा जरा आपण त्यांच्या समान भावे, हाची सापडे बोध करा, असं स्वामीजी म्हणत असत. संतांची जयंती, पुण्यतिथी, हे उत्सव अशा करता साजरे करायचे की त्यांच्यासारखं जीवन जगण्याची, मिळवण्याची प्रेरणा आपल्या ठिकाणी निर्माण व्हावी. त्यांचे जे गुण आहेत त्या गुणांचं काही एक चिंतन घडावं. त्यांनी जी केलेली साधना आहे त्या साधनेच्या संबंधी माहिती घ्यावी आणि आपण आपलं जीवन धन्य करायसाठी म्हणून कटिबद्ध व्हावं. म्हणून संतांची आठवण या निमित्ताने आपण काढायची असते. हरिओम तत्सम. बोला पुंडलिक वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय.
सब संतन की जय 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 रघुवीर सुत।